शिवछत्रपतींबरोबरच आधुनिक विज्ञानाला वंदन करून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीला अनुसरून वाटचाल करणाऱ्या या भक्तीस्थळावर आपलं स्वागत. प्रत्येक स्थळाची त्याच्या प्रगतीची एक परंपरा असते. इथंही ती आहे परमपूज्य दिगंबरदास महाराज आणि भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर यांच्या रूपानं. परमपूज्य दिगंबरदास महाराज मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील पोमेंडी गावचे. लहानपणापासून भगवंताविषयी विलक्षण प्रेम. तरुण वयात सद्गुरू शोधार्थ भ्रमण करताना पुण्याला बिडकर महाराजांच्या मठात त्यांना सद्गुरू बाबा महाराज सहस्रबुद्धे यांचा लाभ झाला आणि दिगंबरदास महाराजांचा जणू नवीन जन्म झाला. बाबा महाराजांच्या निर्वाणानंतर त्यांच्या समाधी मंदिराची पूर्ण वेळ सेवा दिगंबरदास महाराजांनी स्वीकारली. श्री संत वहाळकर महाराज आणि श्री संत सीतारामबुवा वालावलकर यांची तपोभूमी असलेल्या डेरवणला महाराज आले. जणू या स्थानाचा कायापालट करणं हे भगवंतानं त्यांच्यावर सोपवलेलं महान कार्य होतं. डेरवण ही महाराजांची कर्मभूमी ठरली. महाराजांना शेती, वैद्यकशास्त्र, शिल्पकला, वास्तुशास्त्र, शिक्षणशास्त्र, वेदविद्या, अध्यात्मशास्त्र या सर्वांचं मूलभूत ज्ञान होतं. विलक्षण व्यवहार चातुर्य आणि अद्वितीय संघटन कौशल्य याद्वारे त्यांनी डेरवणला सामाजिक कार्य सुरू केलं. शिवाजी महाराज हे त्यांचं स्फूर्तीस्थान होतं. मूर्तिकार श्री दादा पाटकर आणि श्री श्रीकांत देवधर यांच्या करवी त्यांनी भव्य दिव्य ऐतिहासिक शिवसृष्टी निर्माण केली. अशा कार्यासाठी पैसा आवश्यक असतो. भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर एखाद्या दास मारुतीप्रमाणे महाराजांसमोर हात जोडून उभे राहिले. आपल्या उत्पन्नाच्या 90% रक्कम त्यांनी महाराजांच्या कार्यासाठी अर्पण केली आणि डेरवण परिसरात अत्याधुनिक हॉस्पिटल, विद्यार्थ्यांकरता शाळा, नर्सिंग कॉलेज, गावकऱ्यांसाठी रोजगार हमी, त्यांच्या मुलांना शिक्षण या साऱ्या गोष्टी घडून आल्या. दिगंबरदास महाराजांनी सुरू केलेलं कार्य श्री काका महाराज अव्याहतपणे पुढे चालवित आहेत आणि या परिसराचा आत्मविकास आकाराला आणत आहेत. यातूनच साकारलाय शिवसमर्थगड. सुस्वागतम.